येणारे, त्यांना नित्य प्रश्न विचारून शंका समाधान करून घेणारे देवदत्त दादा आता आपले भाव प्रकट करतील. त्यांनी आयआयटीतून एमटेक केलंय आणि हार्वर्ड विद्यापीठातून ग्रॅज्युएशन इन मॅनेजमेंट केलंय. ते सध्या सायबेज या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत.
सद्गुरूंच्या बद्दल बोलण्याचं एक कठीण काम मला इथे देण्यात आलेलं आहे. फार कठीण प्रसंग आहे खरं म्हणजे. वास्तविक पाहता बोलणं हे फार सोपी गोष्ट आहे खरं, म्हणजे कुठली गोष्ट करण्यापेक्षा बोलणं हे आपल्याला नेहमीच माहिती की सोपी आहे. परंतु इथे ह्या प्रसंगी अशा साधक वर्गाच्या समोर बोलणं हे कठीण होतं. बाहेरच्या जगात जेव्हा आपण बोलतो त्याचा जो आपला ऐकतो तसा काय त्याला फारसा इंटरेस्ट नसतो, काहीतरी थोडीशी करमणूक व्हावी, थोडीशी माहिती मिळावी एवढाच हेतू असतो तो बोलतो जातो. पण इथे प्रसंग फार वेगळा आहे. अशा प्रकारच्या देणी घेणी इथे होत नाहीत. स्वामींनी, स्वामी पूजनीय स्वामी माधवनाथांनी निर्माण केलेल्या विश्वामध्ये वेगळं वातावरण आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे या अद्वैत बोध पाठणी जेस महानंदाची दाटणी तेच सुखानुभूतीची देणी घेणी मंदावं लागती असं हे विश्व आहे. इथे बोलायचं काय, सांगायचं काय? परंतु तरीही इथे परमार्थाचा ठाव घेणारे साधक इथे आहेत. माझ्याचप्रमाणे एकाच ध्येयाने प्रेरित झालेले आहेत. तेव्हा त्यांच्यासमोर ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठवती विठोबाचे अशा नात्याने काही थोड्या आठवणी प्रगट करायला एवढाच हेतू आहे. कॉलेजमधून अनेक वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुमारे वर्षभरात तिथे स्वामींचा संपर्कात मी आलो. अनेक योगायोगांच्या जशी मालिका अशी निर्माण व्हावी अशा प्रकारे या केंद्रात मी येऊन पोहोचलो. पुढे नंतर असं मला वाटायला लागलं, शंका आली की काय दैवी योजना होती याच्या मागे, इतके एकामागोमागे योगायोग होत गेले. त्यावेळेला वयाप्रमाणे म्हणा, इंजिनिअरिंग कॉलेजात शिकत होतो, तिथल्या प्रभावामुळे म्हणा, एक प्रचंड बौद्धिक संघर्ष असा जीवनात होता. चांगलं काय, वाईट काय, काय करायला पाहिजे, काय नको, अशा अनेक गोष्टींविषयी मनात खूप उथापळत होती, संघर्ष होता. प्रचंड इंटेलेक्च्युअल डिबेट असं एक प्रत्येक गोष्टीविषयी असायचं. आणि त्याच मनस्थितीमध्ये मी स्वामींकडे आलो. तुरळक चर्चा स्वामींच्या बरोबर झाल्या, काही प्रश्नोत्तर झाली. अनेक प्रश्न अहंकार आणि अज्ञानापोटी जसे सामान्य माणसाचे असतात तसे माझे होते, आणि काही शिक्षणामुळे म्हणा ते खूप जास्त प्रमाणात होते. जवळजवळ एक वर्षभर मला आठवतं इथे स्वामींच्या बरोबर मी यायचो, परंतु वेगवेगळे प्रश्न घेऊन स्वामी प्रवचन चालू असताना सुद्धा मला प्रश्न असायचे की कसं काय, म्हणजे कशावरून सांगताय, त्यांना काय माहिती आहे, असे मला अनेक वेळा भाव असायचे. खूप प्रश्न इथे केंद्रात विचारले, स्वामींच्या वैयक्तिक भेटीत विचारले, सत्संगात विचारले, शेवटपर्यंत ते प्रश्न कायम होते. परंतु माझ्या लक्षात आलं एक वर्ष गेल्यानंतर की हे बाहेर आपण बुद्धीने जे प्रश्न विचारतोय हे प्रश्न मुळात आपल्याला नाही आहेत. स्वामींच्या वागणुकीतून, त्यांच्याकडे बघून पाहून हे सगळ्या प्रश्नाचं आतल्या आत निरसन होत गेलं. आणि एका क्षणी लक्षात आलं की सगळे प्रश्न जे होते ते केवळ अहंकारापुढे होते, ते प्रश्न तसेच आहेत पण आतमधून आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. पूर्णपणे त्याची काहींची उत्तरं देऊन काहींची न देता स्वामीजींनी पूर्ण आत्मसात करून टाकलं. हे केवळ संतांच्याकडून घडू शकतं असं मला खात्री पडली. स्वामींच्या अनुग्रहाचा किंवा त्यांचा अनुग्रह व्हायच्या आधीच हा परिणाम मला दिसून आला. माझ्यात आणि अनेक साधकात माझ्या बरोबरच्या ज्यावेळेला हा बदल जो होत गेला, अतिशय मला त्यावेळेला असं वाटलं की हा एक मोठा चमत्कार आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी एका रेड्याकडून वेद ओढून घेतले तितक्या प्रतीचा किंवा त्याच्यावरही कठीण असा हा चमत्कार माझ्यासमोर माझ्या जीवनात स्वामीजींनी घडून आणला. मला असं कधी मी विचार करतो तेव्हा असं मला वाटतं की हे जे चमत्कार परमार्थाविषयी जे असोसिएटेड आहेत बऱ्याच ठिकाणी आणि ज्यांचा माझा विरोध होता त्यावेळेला अजूनही आहे, परंतु ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठा चमत्कार हा इथे प्रत्यक्षात मला दिसून येतो आणि तो जीवनातला घडला. ज्ञानेश्वर महाराजांनी जसं रेड्याचं तोडून वेद ओढून घेतले त्याच्याविषयी मला नेहमी असं वाटतं की त्याला जेव्हा त्यांनी सांगितलं त्या रेड्याला की बाबा तू वेद म्हणायला चालू कर तेव्हा त्याने पुढच्या क्षणी वेद म्हणायला चालू केले. त्याने असं विचारलं नाही की मी वेद म्हणायच्या ऐवजी भगवद्गीता म्हटली चालेल का इथे, हे त्याने विचारलं नाही. परंतु मी आणि अशा अनेक इंटेलेक्च्युअल लोकांनी हे अनेक प्रश्न अनेक काळ स्वामीजींच्या पुढे ठेवले आणि ह्या सगळ्यातून मार्ग काढत स्वामीजींनी त्यांना परमार्थाला लावलं. विपरीत प्रकृती साधकांच्या हाताशी धरून त्यांना परमार्थाला लावण्याचा हा महान आणि यशस्वी प्रयोग स्वामीजींनी केला आणि तो मला बघता आला हे माझं मोठं भाग्य आहे. स्वामीजींच्या विषयी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं त्यांच्या बोधाशी पूर्णपणे सुसंगत आणि करस्पॉन्डिंग अशी प्रकृती स्वामींची होती. प्रत्येक कृतीतून त्यांच्या बोधाची पातळी लक्षात यायची, समोरच्या सामान्य माणसाला लक्षात यायची, संतांच्या वचनातलं वजन काय हे स्वामीजींच्याकडे बघितलं की लक्षात आलं. हरी भक्त विरक्त विज्ञान राहती जेणे मानसी स्थापिले निश्चय होती, ह्या निश्चयाचं स्थापन करणं म्हणजे काय हे स्वामींच्याकडे बघितलं त्यांच्या बोलण्याचं लक्षात आहे. त्यांच्या ज्या प्रकारे त्यांनी ज्ञानेश्वरीचा वाग्यज्ञ चालवला, एकदा ठरवलेला पुढचे कित्येक वर्ष मला किती वर्ष ते लक्षात येत नाही, पण दररोज त्या वेळेला त्याच निश्चयाने ते कारण हे किती कठीण आहे हे आपल्या सर्वांच्या परिचयात आहे, पण ते स्वामींनी दाखवून दिलं. प्रत्येक क्षणी मला असं वाटायचं की स्वामीजी आपल्याशी पूर्णपणे इन सिंक आहेत. त्यांच्याशी बोलताना चालताना असं लक्षात यायचं की मी बोलायला चालू करण्याच्या आधी त्यांना बरोबर माहितीये की मला काय बोलायचं, त्यांना एक सेकंदही लागायचा नाही आपल्याशी इन ट्यून राहताना. कित्येक वेळेला मी असा मी बसलेलो असायचो, स्वामीजींकडे लोक भेटायला यायचे आणि त्यांच्याशी जेव्हा त्यांना प्रश्न विचारायचे मला आश्चर्य वाटायचं. एक दिवशी असं झालं, दोन वेगवेगळे कुटुंब इथे आली होती, आपल्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना काहीतरी विचारायचं होतं स्वामीजींना. दोघांनीही तसेच प्रश्न विचारले, म्हणाले की असं मुलगी आहे आता 10वी झालेली आहे, तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा अशी इच्छा आहे आमच्या सगळ्यांचीच, तर काय करावं. आणि स्वामीजींनी पहिल्याला पूर्वीला सांगितलं की बरोबर आहे, झालाच पाहिजे, अभ्यास आपण करायला पाहिजे वगैरे वगैरे. ती मुलगी म्हणाली हो करूया. नंतर दुसरं कुटुंब आलं, मी बघत होतो एक्झॅक्टली तसंच कॉन्व्हर्सेशन झालं. स्वामीजी मुलीकडे बघून म्हणाले कशाला पाहिजे सायन्स, म्हणाले आर्ट्सला गेलं तर काय हरकत आहे, उगीच आपलं लोकल करतात म्हणून करायची काही गरज नाही. आणि दुसऱ्या क्षणाला त्या मुलीच्या चेहऱ्यावरती हसू फुटलं, ते म्हणाले मला हेच करायचं होतं. हे स्वामीजी कसं करत असत हे आश्चर्याची गोष्ट आहे, पण ते पूर्णपणे प्रत्येक वेळेला कुठल्याही माझ्या परिचयातल्या साधकाला असं वाटलं नाही की स्वामीजींना कळत नाही आपल्याला काय म्हणायचं. त्यांचं अखांड आणि अमर्याद प्रेम हे आपल्या सर्वांचाच अनुभवाचं आहे. मी सुरुवातीला वर्षभर पुण्यात होतो, त्याच्यानंतर अनुग्रहानंतर मला लगेचच पुण्यात सोडून मुंबईला जावं लागलं कामासाठी, मग बरेच वर्ष मी बाहेर होतो. जाताना स्वामीजी मला म्हणाले होते की जातोच करा, पण दर 10-15 दिवसानंतर इथे येत जा, नाहीतर आपली पंचायत होईल. ती कशी पंचायत होत होती ते माझ्या नंतर लक्षात आलं, पण स्वामीजींच्या म्हणण्याप्रमाणे दर 10-15 दिवसांनी इथे येत असे केंद्राच्या कार्यक्रमाला. असं वाटायचं की स्वामीजी आपल्या कसं थांबलेत. मी जेव्हा यायचो होते 2 आठवड्यांनी तेव्हा त्यांच्या दृष्टिक्षेपातून त्यांना कळायचं की त्यांना लक्षात आलं की मी एवढे दिवस नव्हतो आणि आता आलेलो. कधी ते बोलायचे कधी बोलायचे नाहीत, पण त्यांच्या बोलण्यातून ही गोष्ट लक्षात बरं करायची की त्यांना माहिती आहे मी कुठे आहे काय करतोय आणि किती कसा कशासाठी इथे येतोय. त्यांच्या वागणुकीतून कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश आणि कुठलाही देखावा नव्हता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्ञानी पुरुषाची लक्षणं त्यांच्या वागणुकीतून अति सहजपणे व्यक्त व्हायची. एक दिवशी सत्यसाई निलयमध्ये बऱ्याच पूर्वी तेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचनं चालायची आणि मी पहिल्या 2-3 महिन्यातच आल्यानंतर इथे बसलो होतो, प्रवचन चालू होतं, अतिशय उत्कृष्ट विषय चालला होता, पण माझ्या मनात चालू होतं की स्वामीजी सांगतात खरं, पण काय माहिती आहे याच्याविषयी कशा म्हणून ते असं म्हणू शकतात, तसं ते चालू होतं डोक्यामध्ये. प्रवचन संपलं, स्वामीजी प्रवचन संपून उतरले खालती, मी बसलो होतो माझ्याकडे आणि असं साधकांकडे बघत म्हणाले हा इतका कठीण विषय म्हणाले मला सांगावा लागतो इकडे कसं काय जमतं काय माहिती. पण मी म्हणाले माझी स्थिती अशी आहे म्हणाले काय म्या पामरे बोलावी उत्तरे परिता विश्वंभरे बोलवले. असं माझ्याकडे बघून न बघून आत्ताच्या लोकांकडे बघून नमस्कार करा निघून घ्या. मला म्हणजे स्वामीजी वेगवेगळ्या विषयांवरती अति अधिकाराने आणि अत्यंत सहजतेने बोलू शकत होत, साधकांशी एकरूपून बोलू शकत होत, अगदी जे समस्या घेऊन साधक त्यांच्याबरोबर यायचे त्यांच्याकडे यायचे, अगदी 100 रुपयाची समस्या असो कुठल्या तरी रेल्वेचा पास किंवा काही लाखो रुपयांची प्रॉपर्टीचं डील असो, स्वामीजी तितक्या सहजतेशी बोलायचे आणि तेवढ्याच सिरियसली बोलायचे. आणि मी बघायचो की कसं म्हणता येणार की कुठल्याही स्वामी ज्या पातळीवरती होते त्यांना काय ह्याचा फरक पडतो, म्हणजे इतक्या सिरियसली बोलायचे की समजायला पाहिजे की त्यांना आपला कळलाय प्रॉब्लेम की आपला काय पैशाचा प्रॉब्लेम आहे. परंतु एक माणूस गेला आणि दुसरा आला की तो विषय बदलला जायचा पूर्णपणे. आणि आधी बोलत होते स्वामी का नव्हते बोलत असं वाटायचं. अनेक साधकांना काही काही भेटी घेण्याच्या, मी एकदा असंच मुंबईला जायच्या वेळेला स्वामीजीने सांगायला लागलं की मी चाललो मुंबईला आणि त्याला काहीतरी एक फुलांचा गुच्छ काहीतरी मिठाई बिठाई तरी घेऊन आलो होतो आणि ती स्वामींना दिली, नमस्कार केला, त्यांच्या समोर ठेवली. त्याने ते अशा तऱ्हेने उचललं की काय छान फुलं आहेत, बऱ्याच दिवसांनी पाहतोय, माझ्या हीच आवडीची फुलं आहेत, अशा आणि त्यांनी बघितलं की आपल्या बाजूला त्यांनी ठेवली. मी खुश झालो, म्हटलं वा स्वामीजींना आवडीची फुलं पण आणली. एक 10-15 सेकंद त्यांनी ठेवली, नमस्कार चालू होते, दुसरी एक साधिका तिकडून आली, तिने नमस्कार केला, ती फुलं उचलून तिला दिली, नमस्कार केला, ती आपल्या दिशेने गेली, ती खुश झाली, मी खुश झालो. स्वामीजींचे हात मात्र मोकळे, त्यांच्याकडे काही नव्हतं, कोणी दिलं बरं ते नको मला असंही काही नाही, अत्यंत सहज. परंतु शेवटी विषय परमार्थाचा, त्याच्यापासून कुठे डेव्हिएशन त्यांनी त्यांच्या जीवनात कधी मला दिसलं नाही. सर्व त्यांच्या जीवनातून त्यांचा बोध व्यक्त होत होते लहान सहान गोष्टीतून, अगदी त्यांचे मोजके शब्द आपल्याला शांतीचा अनुभव देऊन जात. जेव्हा मी शनिवार रविवारी इथे यायचो, रविवारी इथेच ब्रह्मसूत्रावर सर्वजण यायचो, तेव्हा मला आठवतं मी 15 दिवस मुंबईला इथे यायचो, अतिशय अस्वस्थ मनस्थिती असायची काही वेगवेगळ्या गोष्टीमुळे. प्रवचनाच्या आधी स्वामीजींची प्रार्थना जी असायची, त्या प्रार्थनेचे 2-3 शब्द कानावर पडले की मन शांत व्हायचं. हे आश्चर्याची गोष्ट होती, काय कशामुळे व्हायचं माहिती नाही, पण त्यांचा आवाज, त्यांचा स्वर, त्यांचा जो बोध बाहेर यायचा, त्याच्यामुळे हा अनुभव अगदी सहज अगदी नित्य यायचा. कोणतीही परमार्थातली तशा प्रकारे योग्यता नसलेल्या मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ध्येयाचा साक्षात्कार आणि आनंदाचा अनुभव हा स्वामींनी आपल्या शक्तीने आणून दिला आणि फक्त त्यांनाच शक्य होत. जया ते नाम तीर्थ राहो, दर्शने प्रशस्ती कथाओ, जया ते संगे ब्रह्मभावो भ्रांतासही, हा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला. स्वामीजींच्या सहवासात जीवनाच्या बैठकीत एक मूलभूत फरक पडला. बाह्य जगतात जी प्रगती झालेली आहे ही दिसत होती, परंतु हे लक्षात आलं की ह्या प्रगतीच्या पासून वेगळा असा एक प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे. आनंद, शांती, संयम, वेगवेगळ्या आपल्या ज्या इच्छा आहेत, वासना आहेत, त्यांच्यावरती विजय मिळवणं ही गोष्ट रूढ मार्गाने शक्य नाही, त्याच्याकरता पूर्णपणे वेगळा प्रयत्न केला पाहिजे. आपला जे काय संस्था असतं, जे काय काम असतं, त्यांना वेगळं केलं पाहिजे लक्षात आलं. त्यावेळेला अनेक म्हणजे बौद्धिक संघर्ष जरी जीवनात असला तरी अनेक चांगल्या व्हॅल्यूजही होत्या. अनेक स्वातंत्र्य सैनिकांविषयी म्हणा, समाजकार्याविषयी खूप आदर होता, त्या व्हॅल्यूंच्या विषयी खूप प्रेम होतं, त्याप्रकारे काहीतरी आपण करावं अशा अनेक इच्छा होत्या. पण ह्यामध्ये एक कॉन्फ्लिक्ट असा वाटायचा की जेव्हा संतांच्या विषयी बोलायचं वाटायचं की हे संत काय वेगळंच आहे, त्यांचा याच्याशी संबंध नाही, स्वातंत्र्य सैनिकांची काय व्हॅल्यूज वेगळ्या आहेत, संबंध नाही. परंतु स्वामींच्याकडे आल्यानंतर ह्या सगळ्यात एक कॉन्व्हर्जन्स असा आयुष्यात व्हायला लागला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही जी माणसं होती, परंतु सगळीकडे एक कॉमनॅलिटी लक्षात यायला लागली. मी स्वतःचा बाहेर काढून जे काही आपण कार्य केलं त्याच्याकरता जणू का हे ईश्वराने दिलेलं कार्य आहे अशा प्रकारे ते करत असत हे लक्षात आलं. साधनेचा जीवनात अंतर्भाव करण्याची आवश्यकता, त्याच्यात वेगवेगळ्या साधना आणि जीवन ठेवण्याचा फोरपणा हा स्वामींच्यामुळे लक्षात येऊ लागला. वेगवेगळ्या संतांच्या भिन्न प्रकृतीच्या होत्या, समर्थ, तुकोबा, ज्ञानोबा यांच्यात ती सुसूत्रता लक्षात आली. अगदी तुकोबांच्या सामान्य दिसणारी जी वचन होती नको ब्रह्म ज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आहे तर याच्यातलं वजन काय त्याच्यावरचा मूळ बोध काय आधी प्रपंच घडावा नाटक अशी एक समर्थांची जी रूढ जगात पॉप्युलर अशी एक ओवी आहे त्यातला नेमका भाव काय हे लक्षात आलं लागलं तो प्रपंच करावावरती नसून तो नेटका करावावरती आहे हे लक्षात आलं स्वामीजींच्यामुळे हा परमार्थाचा परिसर स्पर्श सगळ्या जीवनाला झाला बाहेर परिस्थितीजन्य ज्या गोष्टी होत्या त्या तशाच राहून त्यांना कुठला फरक पडला नाही जे काय प्रॉब्लेम होते इश्यूज होते सगळे तसेच राहून त्याच्यातली धार निघून गेली सद्गुरु त्यांनी अभय करे प्रकट होई जे ईश्वरे संसार दुःखे अपारे नाचून जाती ती नष्ट होत नाही ती नाचून जाते ते लक्षात आलं त्याच्या काही त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत नाही स्वामीजींविषयी असं किती बोललं तरी ते कमीच आहे आणि हे करण्यात शब्दांची मर्यादा जी आहे त्याची मला जाणीव आहे त्यामुळे या मनोगताच्या अखेरीस केवळ ज्ञानोबांच्या शब्दातच म्हणायचं तर स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या काय अरे
अभंग ऐकणं हे स्वामीजींना खूप प्रिय होतं अभंग ऐकतानाही त्यांचं तालज्ञान लक्षात यायचं ते असे मांडीवर ठेका धरायचे किंवा टिचक्या वाजवायचे तर अशी आज अभंग सेवा सादर करणारे सद्भक्त श्री अक्षय गरवारे
अमृताचा पूर गुरु हाच सूर गुरु हाथ सूर गुरु हाथ सूर अमृता सपूर गुरु हित मुझे नवरे गुरु हित मुझे नवरे गुरु नहीं कोई रे
स्वामीजींच्या केंद्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे सगळी कुटुंबाच्या कुटुंब यायची मग लहान मुलंही आलीच हे बऱ्याचदा बाहेरच्या जगात असं म्हणत अरे ही लहान मुलं कशी काय येतात पण स्वामीजी सगळ्या लहान मुलांसकट सगळं कुटुंब यावं अशा विचाराचे होते. तर अशीच 8वी महिन्यामध्येच आईबाबांबरोबर 1985 साली आलेली जिला गोड बळ्याची देणगी आहे अशी सद्भक्त सौगौरी सरदेसाई म्हणजे पूर्वाश्रमीची गौरी उपाध्ये आता स्वामीजींच्या चरणी भावपुष्प सादर करेल. गौरी एम ए इंग्लिश आहे आणि संगीत विशारद आहे.
ओम श्री सद्गुरुनाथाय नमः. जेव्हा मला समजलं की स्वामीजींच्या जयंतीच्या निमित्ताने मला त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत तेव्हा माझ्या पोटातच गोळा आला आणि माझी पहिली प्रतिक्रिया होती की बापरे त्यापेक्षा 2-4 अभंग म्हणणे किती सोपे आहे बोलायला जरा भीतीच वाटते. पण मग दुसऱ्या क्षणी वाटलं की स्वामीजींच्या सोयेचाच हाही एक भाग आहे. जसं ठरलं की आपल्याला बोलायचं आहे तशा अनेक आठवणी मनात रुजी घालायला लागल्या. अनेकविध प्रसंगांमधून वेगवेगळी स्वामीजींची रूपं आठवायला लागली. ते अनुभव परत परत अनुभवण्याचा आनंद मिळू लागला. काही आठवणी अनुभव तर असे तरल की शब्दाच्या चिमटीत सापडत नव्हते, पण मन मात्र त्या आठवणींमध्ये बुडून गेले होते. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. अशा गुरु माऊलींची भेट झाली ती 1985 मध्ये. शाळेत 8वी 9वी मध्ये असताना आईबाबांनी प्रथम केंद्रात नेले. नंतर बिल्डिंग मध्येच राहणाऱ्या सद्भक्त श्री शिंदेकाकांच्या घरी बालकेंद्रात जाऊ लागले. सद्भक्त क्षिप्राताई नातू श्लोक शिकवत आणि स्वामीजींच्याकडे नकळत शुंभकाप्रमाणे कधी ओढले गेले कळलंच नाही. योगायोगाने भारत गायन समाजात जिथे गाणं शिकायला सुरुवात केली तिथे गाणं शिकवायला होती सद्भक्त सौ मेधा मावशी गंधे. तिला मी हळदबाई म्हणायचे. स्वामीजींना ते ऐकून खूप हसू यायचे. केंद्रातून अभंग म्हणल्यावर ते नेहमी विचारायचे, हळदबाईने शिकवला का गं अभंग? आणि मेधा मावशीकडे बघून खो खो हसायचे. स्वामीजींचे ते निखळ निरागस हसणे कायमच मनात घर करून राहिले आहे. भावे स्कूलमध्ये झालेल्या पत्रद्वारा दासबोध या उपक्रमाच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे परमपूजनीय स्वामीजी होते. त्यावेळेस धनी न पुरे हा स्वामीजींचा आवडता अभंग म्हणण्याची सेवेची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांना मिळालेले लाल सुटूक गुलाबाचे फुल मला बोलावून प्रसाद म्हणून दिले. तो क्षण मनाच्या कप्प्यात अलगद जपला गेलाय. त्या गुलाबाच्या फुलाप्रमाणेच स्वामीजींचा टवटवीत शांत आणि स्मितहास्य चेहरा विलोभनीय जादूमयच वाटतो. सद्भक्त श्री चोभेकाकांच्या साधकाश्रम फ्लॅटमध्ये स्वामीजी नेहमी येत असत. तिथेच ग्राउंड फ्लोअरला आम्ही राहायचो. अनेकदा स्वामीजी घरी यायचे, खूप आवडीने ताक प्यायचे. तेव्हाची एक आठवण 1990 मधली. स्वामीजी साधकाश्रमात येणार की नेहमी सद्भक्त कांचन मावशी फ्लॅटची साफसफाई करायला पुढे यायची. तसेच एकदा मी तिच्या बरोबर फ्लॅट साफ करायला गेले होते. माझ्या हातात कुंचा होता आणि मी कपाटामागची धूळ साफ करत होते. तेवढ्यात स्वामीजी तिथे आले. त्यांनी माझ्या हातातला कुंचा घेऊन स्वतः झाडायला सुरुवात केली आणि मला म्हणाले, गौरी आपल्या मनात अशी जाळी जाळी मत सांगतात आणि ती काढण्यासाठी नाम ध्यान करायला हवे. खरंच वेळोवेळी आपले मन काम क्रोध लोभ दंभ अहंकाराने कलुषित होते. कितीदा हे विकार आपल्याला विषारी डंख मारतात आणि हे दुःख शांत होते ते फक्त नामानेच. ही गोष्ट सद्गुरू परत परत आपल्याला शिकवत असतात. जसं खालच्या दिशेने वाहणं हा पाण्याचा स्वभाव आहे, पण सूर्याची किरण त्याला उंच आभाळाकडे ओढतात. तसं मनही पाण्यासारखं आहे, पण सद्गुरु कृपेची किरण त्याला वर ओढतात. स्वामीजींना जोशी हॉस्पिटलमध्ये ठेवले असताना त्यांना भेटायला गेले होते आईबाबांबरोबर. तोच शांत प्रसन्न चेहरा मला अभंग म्हणायला सांगितला. त्यांना इवलेसे रोप मोगरा फुलला हा अभंग खूप आवडायचा. तो संपूर्ण अभंग त्यांनी माझ्याबरोबर म्हणला आणि शेवटी नेहमीप्रमाणे भले वा असं म्हणले. जरा काही दुखत खुपत असलं की आपला चेहरा उतरतो, आपण रेसलेस होतो. खरंच स्वामीजींचे ते स्मितहास्य, त्यांची प्रसन्नता, कधीही न ढळणारा आनंद बघून वाटतं की त्यातला एक कण जरी आपल्याला मिळाला तरी आपलं जीवन धन्य होईल. कशामुळे बरं आपल्या जीवनात हाच आनंद टिकत नाही? एक वाक्य वाचले होते, वी लिव्ह एज इफ वी विल नेव्हर डाय अँड वी डाय एज इफ वी हॅव नेव्हर लिव्ड. अशाच मुळे आपण खिन्न अप्रसन्न असंतुष्ट असमाधानी राहतो. यातून बाहेर काढायला फक्त सद्गुरूच आहेत हे लक्षात येतं आणि त्यांचे पाय घट्ट धरून तळमळीची प्रार्थना करावीशी वाटते. तुम्ही संकादिक संत, तुम्ही संकादिक संत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरी चाराणा, विनवा पंढरी चाराणा, तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा। 1985 मध्ये सद्भक्त सौ लीलाते तांबे यांच्याकडे साधक संजीवनीतील अभंग शिकण्याचा योग आला, तोही स्वामीजींच्याच कृपेमुळे। त्या अभंगांमधूनच स्वामीजींच्या जीवनातील विविध पैलू जसे की नम्रता, निर्भयता, पवित्रता, सद्गुरूंपायी विलीनता, शरणागती यांचे दर्शन झाले। आजही ते अभंग गाताना स्वामीजींची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते, मन शांत होतं आणि आनंदाने भरून जातं, ही त्यांचीच कृपा। स्वामीजींनी देह ठेवण्याच्या आधी काही दिवस मला केंद्रात अभंग म्हणायला सांगितले होते। स्वामीजींचा कटाक्ष असे आणि आजही आहे की केंद्रात संतांचेच अभंग म्हणले जावेत आणि तसे आपण म्हणतो, पण त्या दिवशी एक भक्तीपर काव्य म्हणावे असे मला प्रकर्षाने वाटून गेले, कारण विलक्षण भावपूर्ण असे त्याचे शब्द होते। ते म्हणताना जणू असे वाटत होते की प्रत्येकाला आपल्या सद्गुरूंना जे सांगावेसे वाटते ते जणू हे काव्यच बोलत आहे। त्याचे शब्द होते, मन तृप्त झाले आगे तुझ्या दर्शने, आता नाही देवा काही अन्य मागणे, तूच वाट दिशा तूच, तूच ध्येय अंती, गती पावलांची तूच, तूच चालणे, मन तृप्त झाले आगे तुझ्या दर्शने, आता नाही देवा काही अन्य मागणे, थेंब पाण्या ठाई जैसा कण धुळ रूप, तसा अंश बनलो तव मी जगता जिने, मन तृप्त झाले आगे तुझ्या दर्शने, आता नाही देवा काही अन्य मागणे, श्वास तैसा ध्यास माझा सुरा तैसे गीत, रीत जीवनाची झाली तुला चिंतने, मन तृप्त झाले आगे तुझ्या दर्शने, आता नाही देवा काही अन्य मागणे। भैरवीच्या आर्त आणि हळव्या स्वरांमध्ये बांधलेले हे काव्य मी म्हणले। केंद्र संपले आणि माया अपार्टमेंटच्या समोरच स्वामीजींच्या निवासस्थानी त्यांनी मला बोलावले। त्यांना काव्य फारच आवडले होते, कवी कोण याची त्यांनी चौकशी केली आणि म्हणले की नक्कीच हे चांगले साधक असतील, अन्यथा असे काव्य तयार होणार नाही, आणि हात उंचावून मला आशीर्वाद दिला। आजही त्यांचे ते दर्शन मनामध्ये भरून राहिलेले आहे, कधीही आठवण झाली की त्या दर्शनाची तृप्ती परत परत अनुभवायला येते आणि वाटते हे परम पूजनीय स्वामीजींचे दर्शन अंतर्यामी अखंड घडत राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करून ही भावस्मने मी त्यांच्या चरणी अर्पण करते। हरिओम।
रूप आणि लावण्य आपल्या हातात नाही, पण विजूकाकांनी आता ज्याचा उल्लेख केला तो हसरा चेहरा ठेवणं आपल्या हातात आहे। स्वामीजी म्हणायचे तसं जिव्हाने मधुमत्तमा आपल्या हातात आहे। स्वामीजींनी चेतवलेल्या फुल्लिंगाला साधनेची फुंकर घालत तो वन्ही चेतवणं आपल्या हातात आहे। स्वामीजींनी दिलेल्या ऊर्जेने मनावरचं कामक्रोधाची धूळ झाडणं आपल्या हातात आहे आणि परमार्थी होत होत त्या परमपदाकडे वाटचाल करणंही आपल्या हातात आहे, आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या अंतरात उत्सव साजरा होईल। तसं होवो तसा आपण प्रयत्न करूया, अशी स्वामीजींच्या ठिकाणी आपण ग्वाही देऊया आणि स्वामीजींच्या ठिकाणी प्रार्थना करूया स्वामींच्या चरणांशी की असं होण्यासाठी आम्हाला बळ द्या। हरिओम। आपल्या कार्यक्रमाची सांगता स्वामीजींच्या आरतीने होणार आहे। केंद्राच्या कार्यात नित्यरत असलेले सद्भक्त श्री जयंत आणि सौभाग्यवती सुप्रिया टोंगावकर स्वामीजींची आरती करतील। सद्भक्त विलासदादा आरती म्हणणार आहे, आपण त्यांच्या बरोबर म्हणायची आहे।
माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई भवी तो माथा आरती माधवनाथा आरती माधवनाथा कृपालु तु ज्ञान देवी पादिसी अमृत वोवी देसी जानीव आगळी जानीव आगळी अजान भक्ता आरती माधवनाथा आरती माधवनाथा मायेचे बंध तोडीसी अक्षय सुख जोडीसी सोहम स्वरूप खुन स्वरूप खुन दावीसी आरता आरती माधवनाथा आरती माधवनाथा संसारी संत महात्मा प्रसन्न पूर्ण चंद्रमा मिळे अखंड चांदने अखंड चांदने च कोर चिंता आरती माधवनाथा आरती माधवनाथा दास भक्ति ने पाई भक्ति ने पाई ठेवी तो माथा ती माधवनाथा आरती माधवनाथा। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम कई श्री वचन है।